नमस्कार, मी अरविंद केदार, आपले सांगोला नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आपले उमेदवार आहेत बापूसाहेब भगवान बाकरे. त्यांचं चिन्ह आहे सफरचंद आणि या सफरचंद चिन्हासमोरील बटन येत्या 2 तारखेला दाबून सर्वसामान्य जनतेचा, तरुणांचा एक नवीन आणि निष्पाप चेहरा आपल्या समोर आम्ही देत असताना 2 तारखेला बटन दाबून सांगोल्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि सांगोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी झालं.